हरे कृष्ण। तर सर्वांचं आजच्या भागवतम क्लासमध्ये मी हृदयपूर्वक स्वागत करतो। तर आज आपण ग्रंथराज श्रीमद भागवत स्कंद क्रमांक 8 आणि अध्याय क्रमांक 24 आणि श्लोक क्रमांक 47 चर्चा करणार आहोत। श्लोक याप्रमाणे आहे, जनो बोधोयम निज कर्म बंधनम सुकेच्छया कर्म समहिते सुखम यत सेवयाताम विदुनोति असम्मतिम ग्रंथिम स विद्येत हृदय स न गुरु। तर सुंदर असा श्लोक आहे, सत्यव्रत राजाने गायलेला हा। तर प्रसंग असा आहे की बली महाराजांचं अद्भुत प्रसंग झाल्यानंतर परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना काय करतात, प्रश्न विचारतात की भगवंतांनी असे वेगवेगळे अवतार धारण केलेले आहेत आणि वेगवेगळ्या अवतारांमध्ये भगवंत भक्तांचं रक्षण करतात आणि असुरांचं नाश करतात, तर असे भगवंत चित्र विचित्र अवतार घेऊन अशा कशा लीला करतात, आणि मला अजून एक लीला ऐकायची आहे। आणि ती लीला म्हणजे काय, भगवंतांनी काय केलेलं आहे, मत्स्य अवतार घेतलेला आहे, तो मला ऐकायचा आहे। आणि तुम्ही मला तो ध्यान सविस्तर सांगा। आणि हे हा प्रश्न जेव्हा परीक्षित महाराजांनी केल्यानंतर सुखदेव गोस्वामी उत्तर देऊ लागले की सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की भगवंत, तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की भगवंत हे सर्व जीव मात्राचे काय आहेत, प्रभू आहेत, आणि तरी पण ते अवतार ग्रहण करतात का, कारण की गो ब्राह्मण आणि साधू आणि वेदांचं रक्षण करण्यासाठी भगवंत वारंवार येतात। म्हणून महत्वपूर्ण आहे की भगवंत हे भक्ताचा रक्षण करण्यासाठी वारंवार अवतार धारण करत असतात। म्हणून भगवंतांना हा भौतिक जी योनी सांगितलं जाते की मत्स्य योनी ही अशी काय इतकी सुंदर योनी नाही, ही अधम योनी ओळखली जाते, अशा योनीमध्ये सुद्धा भगवंत येतात आणि भक्ताला काय करतात, आनंद प्रदान करतात आणि धर्माची स्थापना करतात। तर एकेवेळी एका कल्पाच्या अंती ब्रह्मदेव झोपी जाणार असतात, आणि त्यावेळी काय होत, झोपी जायच्या वेळी ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडतात, आणि हे वेद हयग्रीव नावाचा दैत्य हरण ते ग्रहण करतो, आणि हे पाहिल्यानंतर भगवंत त्या हयग्रीव दैत्याला मारण्यासाठी अवतार घेतात, आणि हेच हयग्रीव दैत्याला मारतानाच भगवंतांनी मत्स्य अवताराचं अवतरण घेतलेलं आहे। तर वर्णन येतं की मत्स्य अवतार धारण करण्यापूर्वी भगवंत पहिल्या कल्पामध्ये सत्यव्रत मुनी जवळ गेलेले होते, आणि हे सत्यव्रत मुनी पूर्ण धर्मपरायण असतात आणि भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असतात, आणि ते कृतमाला नदीच्या तीरावर दररोज जल पिऊन आपली तपस्या करत असतात। आणि जल पिऊन तपस्या करत असताना एके दिवशी हा सत्यव्रत राजा नदीमध्ये जाऊन स्नान करतो, स्नान केल्यानंतर तर्पण करण्यासाठी ओंजळीमध्ये पाणी घेतो, ओंजळीत पाणी घेतल्यानंतर तो तर्पण करू लागतो, त्यावेळी पाहतो की त्यांच्या ओंजळीमध्ये काय आहे, एक मासा आहे। आणि जेव्हा हा पाहतो त्याच वेळी काय होतो, तो त्या माशाला पाण्यामध्ये सोडून देतो, आणि असे कार्य करत असताना तो मासा म्हणतो की हे प्रभू, मी तुमच्या रक्षणाखाली आहे, मला तुम्ही काय करा, रक्षण करा, कारण की ह्या मोठ्या सरोवरामध्ये मोठमोठे जलचर प्राणी आहेत, आणि हे जलचर प्राणी काय करतील, लहान माशांना खाऊन टाकतात, आणि म्हणून तुम्ही एक राजा आहात, तुमचं कर्तव्य आहे की प्रत्येक प्राण्याचे रक्षण करणं, आणि तुम्ही काय करा, मला रक्षण करा। आणि म्हणून हा मासा जेव्हा बोलतो तेव्हा राजा काय करतो, त्या मत्स्याला किंवा माशाला आपल्या कमंडलूमध्ये ठेवतो आणि सांडबिन करून आपल्या आश्रमात परत येतो, आणि आश्रमात परत आल्यानंतर आपलं कर्तव्य करून रात्री झोपी जातो। झोपी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून पाहतो तर त्या कमंडलूमधला तो मासा असतो तो कमंडलूमध्ये बसत नाही, गच्च भरलेला असतो, आणि मग मासा म्हणू लागतो की हे राजा, मला काय कर, ही जागा काय अपुरी पडत आहे, मला काय कर, मोठ्या जलाशयामध्ये मोठ्या पात्रामध्ये ठेव. आणि हे जेव्हा राजा ऐकतो, राजा काय करतो, कमंडलीतून मासा काढतो, हा मोठ्या पात्रामध्ये ठेवतो. आणि थोड्याच वेळामध्ये तो मासा काय करतो, तो मोठ्या पात्रामध्ये सुद्धा बसत नाही. आणि म्हणून तो मासा बोलवतो, हे राजा मला काय कर, हे पात्र सुद्धा काय होऊ लागलेलं आहे, कमी पडू लागलेलं आहे, तुम्ही काय करा, मोला मोठ्या जल पात्रामध्ये किंवा जलाशयामध्ये सोडा. आणि हे राजाने ऐकल्यानंतर सत्यव्रत राजा हा सरोवरामध्ये त्या माशाला नेऊन सोडतो. आणि सरोवरामध्ये सोडल्यानंतर तत्क्षणात तो मासा काहीच वेळामध्ये इतका मोठा होतो, इतका मोठा होतो की जलाशय सुद्धा ते कमी पडू लागतं. आणि मग राजा काय करतो, त्या जलाशयातून समुद्रामध्ये सोडण्यासाठी जातो. आणि समुद्रामध्ये सोडतो आणि तेव्हा विचारतो की हे प्रभू तुम्ही कोण आहे, एक कालच्या दिवशी प्रकट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढं मोठं आकार धारण केलेलं आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही माझे प्रभू तर नाहीत ना, असा प्रश्न विचारतो. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर जे मत्स्य रूपातील भगवंत असतात ते म्हणतात, हो मी तुझा प्रभूच आहे, आणि मी तुला ही सूचना देण्यासाठी आलेलो आहे की आता जवळच लवकर काय येणार आहे, प्रलय येणार आहे 7 दिवसानंतर. आणि तो प्रलय काय करणार आहे, पूर्ण हे ब्रह्मांड काय जलमय करून टाकणार आहे. तू काय कर, तू काय कर, औषध साधू आणि काय कर, दिव्य दिव्य अशी वस्तू घे, आणि तुझ्याजवळ एक नौका येईल आणि त्यामध्ये तू काय कर, त्यामध्ये विराजमान हो. आणि तू काय कर, ती नौका त्या पाण्यामध्ये डुंबणार नाही, ती पाण्यावर तरंगत राहील आणि मी तिथे येईन आणि तुला रक्षण करेन. कारण की एक कल्प संपून दुसरा कल्प येत असतो. कारण की ब्रह्माजीच्या झोपेच्या वेळी ब्रह्म नावक नैमित्तिक कल्प होत असतो आणि त्या कल्पाच्या वेळी पूर्ण हे जग जलमय होत. आणि ह्या जलमय झाल्याच्या वेळी तू काय कर, मी तुझं रक्षण करेन. आणि हे सांगितल्यानंतर भगवंत मत्स्य रूपातील अप्रकट होऊन निघून जातात. आणि मग काहीच वेळामध्ये थोड्या दिवसामध्ये राजा तो औषध हे सामग्री एकत्र करतो आणि ऋषीमुनींना एकत्र करतो. आणि काही दिवसामध्येच काय होतं, प्रलय येऊ लागतो, घुमासान पाऊस पडू लागतो. आणि ह्या वेळी काय होतं, पूर्ण जलमय सगळी भूमी बनून जाते. आणि ह्या जलमय भूमीमध्ये एक नौका राजाला दिसते आणि त्या नौकेमध्ये राजा आपली औषध धन द्रव्य आणि साधूंना घेऊन त्या नौकेमध्ये चढतो. आणि भगवंतांना सांगितल्याप्रमाणे तो राजा त्या नावेमध्ये चढून चढतो आणि वासुकी नावाच्या सर्पाद्वारे तो काय करतो, भगवंत तिथं प्रकट होतात मत्स्य रूपामध्ये. आणि मत्स्य भगवंत प्रकट मत्स्याला एक शिंग असतं आणि त्या शिंगाद्वारे त्या नौकेला बांधलं जातं. म्हणून आचार्य वर्णन करतात, भगवंतांच्या अशा अद्भुत लीला आहेत, भगवंत काय करतात, आनंद घेतात. म्हणून कृष्णचंद्र भगवंत काय करतात, वेगवेगळ्या लीला करून काय करतात, स्वतः आनंद करतात आणि भगवंतांना भक्तांना पण आनंद प्रदान. तसे भगवंत मत्स्य भगवंत स्वतः आनंद प्रदान करण्यासाठी हे नौका विहार करत आहेत, एका भक्ताला घेऊन काय करतायत, नौकेचा विहार करत आहेत. आणि इथं भगवंत स्वतः त्या सत्यव्रत राजाला हे शास्त्राचं ज्ञान देते. आणि ही चर्चा रात्रभर चालू आहे. रात्रभर पाण्यामध्ये विहार म्हणजे रात्र म्हणजे थोडी छोटी नाही तर एक कल्पापर्यंत, जेवढा ब्रह्मदेवाचा एक दिवस तेवढी रात्र, एवढ्या वेळापर्यंत भगवंत सत्यव्रत मुनीला त्या पाजलमय प्रवेदन फिरवत असतात आणि कथा चालू असतात. आणि ह्या कथा चालू असताना भगवंत ह्या भक्तांना आनंद प्रदान. म्हणून आजचा जो श्लोक आहे हा सत्यव्रत मुनीने गायलेला आहे. हा या श्लोकामध्ये आचार्य वर्णन करतात की जे भगवंत मत्स्य रूपामध्ये प्रकट झाले, मत्स्य रूपामध्ये प्रकट झाल्यानंतर सत्यव्रत राजाने प्रथम त्यांना दंडवत केला आणि दंडवत नमन केल्यानंतर त्यांची स्तुती करू लागले. आणि त्या स्तुतीचे हे श्लोक आहेत. ह्या स्तुतीला 8 श्लोक आहेत. याला आचार्य वर्णन करतात हे गुरु अष्टकम सुद्धा आहेत. आचार्य वर्णन करतात हे 8 अष्टकम आहेत, गुरूंना केलेली, भगवंतांना गुरूंच्या प्राथिनिधित्व म्हणून केलेली प्रार्थना आहे. कालचा झालेला 1 श्लोक आहे, आजचा 2रा आहे. काल ज्या श्लोकामध्ये राजा म्हणाला की अनादि काळापासून ज्यांचे आत्मज्ञान नष्ट झाले आहे आणि अज्ञानापोटी जे क्लेश मय जड भौतिक जीवन जगत आहेत त्यांना हरि कृपेने भगवत भक्तीला भगवत भक्ताला भेटण्याची संधी लाभते. त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना मी परम आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारतो. आणि आजच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, सत्यव्रत राजा म्हणतो की निर्बुद्ध बद्ध जीव भौतिक जगात सुखाच्या इच्छेने सकाम कर्म करीत असतो, ज्यांची फळे म्हणून त्याला पदरी दुःखच येते, परंतु पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची सेवा केल्याने तो सुखाच्या अशा मिथ्या इच्छेपासून मुक्त होतो. माझे परम आराध्य गुरु माझ्या हृदयातून अशा ब्राह्मक इच्छेच्या ग्रंथी भेदून टाकूत, अशी प्रार्थना सत्यव्रत राजा करत आहेत. अजून सहा श्लोक पुढे आहेत. तर सांगायचं तर भौतिक जगात लोक काय करत आहेत, सुखासाठी अतोनात कष्ट करत आहेत, सुख 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 म्हणून प्रयत्न करत नाही, परंतु सुख काय त्यांच्या जीवनामध्ये येत नाही. तर काय होतं, ते सुखून जातात परंतु सुख काय येत नाही, लवलेश पण मिळत नाही त्याच्या सुखाचे. म्हणून सांगितलं जाते की भजन केल्यानंतर जीव सुखी होऊ शकतो. जोपर्यंत जीवात्मा भजनामध्ये लीन होत नाही तोपर्यंत आनंदाची अनुभूती येणार नाही, सुखाची अनुभूती येणार नाही. म्हणून भजनामध्ये आपल्याला रुची प्राप्त करायची असेल, आचार्य म्हणतात किंवा इथं सत्यव्रत राजा म्हणतात सेवा गरजेची आहे. सेवा केल्यानंतर काय होईल, आपल्याला कर्मबंधनाच्या गाठी तुटल्या जातात, ग्रंथी तुटल्या जातात. जोपर्यंत सेवा नाही तोपर्यंत व्यक्ती काय आहे, तो निष्काम म्हणजे पूर्ण भगवंतांचा त्यांचा संबंध जोड. म्हणून सेवा असं आहे की भगवंतांचा जीवाचा संबंध जोडला जातो. म्हणून आचार्य म्हणतात की भौतिक लोक भौतिक जीवन जगत असताना दोन चर्चा करतात, एक काम वासनेची चर्चा करतात आणि दुसरं दुःखाची चर्चा करतात. त्यांना भगवंतांच्या चर्चा करण्यासाठी वेळ नसतो. म्हणून भगवत भक्ताचं एक कर्तव्य असते की भक्तांनी संधी प्रदान केली पाहिजे लोकांना, लोकांच्या पावर जाऊन पोहोचलं पाहिजे आणि भगवंतांची ही संधी लोकांना प्रदान केली पाहिजे. म्हणून महत्वाचं आहे की जर खरंच लोक समाजात लोक भौतिक जगातील लोक सुखी आणि समाधानी व्हायचे असतील तर लोकांना भजनामध्ये रत केलं पाहिजे. भगवंतांच्या जे भजन आहे किंवा सेवेमध्ये लोकांना रत केलं पाहिजे तर लोक सुखी होऊ शकतील, नाहीतर सुख तर प्राप्त होणारच नाही. म्हणून इथं सत्यव्रत म्हणतात, सत्यव्रत राजा म्हणतात की जोपर्यंत व्यक्ती भगवंताच्या सेवेमध्ये लागत नाही तोपर्यंत त्याला या दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून सध्याच्या स्थितीत पाहिलं तर लोक रजो आणि तमोगुणाने ग्रासलेले आहेत आणि ह्या रजो आणि तमोगुणाने ग्रासल्यामुळे जीव भगवत सेवा करण्यासाठी विनमुख झालेला आहे. भगवत सेवा किंवा भजन करण्यासाठी सत्वगुण लागतो. म्हणून सध्या स्थितीत प्रभुपादांनी पाहिलं गेली पाश्चात्य जगात गेल्यानंतर पाहिलं की लोक रज आणि तमोगुणाचा प्रभाव भरपूर आहे. म्हणून प्रभुपादांनी काय केलं, सर्व लोकांना सेवेमध्ये संलग्न केलं, ज्याची त्याची योग्यता त्याची कलाकुसरी नव्हती त्यांना सेवेत लावलं. म्हणून जोपर्यंत जीव भगवंताच्या सेवेत लागत नाही तोपर्यंत त्याचं शुद्धीकरण होत नाही. म्हणून भगवंत येतात आणि भगवंत प्रत्येक जीवाला सेवेची संधी देतात. म्हणून भगवंत आपल्याला येतात आणि वेगवेगळ्या लीला करतात आणि आपल्याला सेवेची संधी देतात. म्हणून आपल्याला महत्वाचं एक आहे की अध्या सध्याच्या स्थितीमध्ये आपण प्रचारक म्हणून कार्य करतो. म्हणून सांगितलं जातं की एक भक्ताच्या जीवनामध्ये एक आचरण असतं, दुसरं म्हणजे काय प्रचार, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे काय आस्वादन केलं पाहिजे. भक्त काय करतो, आचार आणि प्रचारच करतो, फक्त आ दोन्हीच्या गोष्टीमध्ये लागतो, आस्वादन करण्याच्या पाठीमागे लागत नाही. एक भक्त म्हणत होते मला, प्रभूजी आम्ही काय अपराध केलंय काय, आम्हाला मंदिरमध्ये तुम्ही येऊ देत नाहीत, हे करत नाही. तर मी म्हणालो नाही, मी बोललो नाही त्यांना, मग मी माझा एक उद्देश आहे की आता भगवंतांनी तुमचा आचार आणि प्रचार बघितलेला आहे, आता तुम्ही काय करा, हरिनाम भागवताचा रसास्वादन करा. ह्याद्वारे काय होणार आहे, भगवंत आणखी तुम्हाला प्रेरणा देणार, आणखी सेवेची प्रेरणा देणार आहेत. जर आस्वादन नाही करणार तर काय होणार आहे, सेवेमध्ये रुची नाही येणार आहे. म्हणून भक्ताने या तीन गोष्टी केल्या पाहिजे, पहिलं आचरण केलं पाहिजे, दुसरं प्रचार पण केलं गरजेचं आहे, आणि तिसरं म्हणजे आस्वादन करण्याची केलं पाहिजे. म्हणून ह्या तीन गोष्टी जर जीवनामध्ये असतील तर आपण जीवनामध्ये आपण टिकू शकतो. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा ह्या तीन गोष्टी आणल्या जीवनामध्ये. चैतन्य महाप्रभू नवदीपमध्ये होते तेव्हा आचरण केलेलं आहे, आणि प्रचार दक्षिण भारतामध्ये जेव्हा गेलेत तेव्हा त्यांनी प्रचार केलेला आहे, आणि आस्वादन जेव्हा दक्षिण भारतातून परत आले तेव्हा भक्ताच्या समूहामध्ये काय केलं, चैतन्य महाप्रभूंनी कृष्णलीलेचं आस्वादन केलं आणि गदाधर पंडिताकडे जाऊन काय करायला भागवतचं श्रवण केलं. आज विशेष दिवस आहे, गदाधर पंडितांचा आविर्भाव दिवस आहे, ते पण पुढे चर्चा करू आपण. तर हे तीन मुख्य गोष्टी आहेत की आपलं आचरण, प्रचार आणि आस्वादन. आणि ह्या सेवेमध्ये मुख्य मुद्दा म्हणजे जर आपल्याला सेवा कंटिन्यू टिकवून ठेवायची असेल तर चार मुद्दे आहेत जीवनामध्ये, आपण ते पालन करू तर आपण सेवेची जी प्रभुपादाने दिलेली संधी आपण टिकवून ठेवू शकतो, नाहीतर आलेली संधी आपण काय करू शकतो, धुडकाळून लावू शकतो. म्हणून हे चार मुद्दे याप्रमाणे आहेत की आपल्याला जी सेवेची संधी भेटलेली आहे ती संधी जर आपण भक्ताच्या अनुगत्याखाली राहून जर सेवा करत राहू तर टिकवू शकतो. दुसरा आहे की सेवा म्हणजे काय, जीव की प्राण म्हणून पाहिलं पाहिजे. तिसरा आहे सेवा करताना शारीरिक चिंता नसली पाहिजे. आणि चौथा आहे आपली जी दररोजची साधना आहे ती आपली स्ट्रॉंग पाहिजे. जर साधना स्ट्रॉंग नसेल तर सेवेमध्ये आपल्याला काय होतं, हलगर्जीपणा करतो. तर हे चार मुद्द्यावर आपण चर्चा करणार. पहिला आहे शुद्ध भक्ती ही भगवत भक्ताच्या अनुगत्याखाली केली पाहिजे. जर अनुगत्य नसेल तर काय होतो, व्यक्ती भ्रमित होतो. ह्याचं उदाहरण दिलं जातं की आचार्य वर्णन करतात की भात आहे, भात तांदूळ आपण खेडेगावातले भात आहे, त्या भातावर काय असतं, टलपर असतं. टलपर जोपर्यंत आहे तेव्हापर्यंत तांदूळ तो सुरक्षित असतो. जोपर्यंत तलपर नाही, तलपर काढलं तर त्याच तांदळाला काय लागतात, वातावरणामुळे किडे लागले जातात. जर भक्ताचं अनुगत्य नसतं तर ते भक्ताचं अनुकरण किंवा अनुगत्य घेत नसेल तर व्यक्तीच्या मध्ये दोष करण्याची भावना, आणि तेच दोष काय ना, भक्ताला भक्तीच्या सेवेपासून दूर लोटलं जात. म्हणून अनुगत्य पाहिजे. म्हणून काही काही भक्तांना मी म्हणतोय तुम्ही काय करा, काउन्सिलिंग मीटिंग जॉईन करा. प्रभूजी नाही म्हणतात का, मला नको काउन्सिलिंग मीटिंग का, अनुगत्याखाली राहण्यासाठी आवडत नाही लोकांना का, कोणा शासनाखाली नको. अनुगत्य महत्वाचं, शासन जो गुरु शिष्याला शासन करतो तेच गुरु शिष्य चांगले बनतात. जे गुरु प्रेमाने होतात ते काय करतात, भविष्यामध्ये गुरूंना आवज्ञा करतात. म्हणून गुरु असे पाहिजेत की शिष्यांना शिक्षा किंवा हे जे पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवा, असंच शिष्य असतात ते भविष्यामध्ये टिकले जातात. म्हणून महत्वपूर्ण आहे की अनुगत्याखाली राहिलं पाहिजे. म्हणून जर आपण अनुगत्या राहिलं नसलं तर एकट्याने भजन करण्याची संधी करीत असेल तर एकट्याने काय करणार आहे, आपण साधनेमध्ये एक तर झोप करणार आहे आणि काय करणार आहे, मन काय करणार आहे, दुसरं म्हणजे दुसरं शरीराचे चिंतन करणार. म्हणून आपण भक्ताच्या संघामध्ये जेवढा जप करू तर आपण यापासून सुरक्षित राहतो. म्हणून महत्वाचं आहे की मोठमोठे आचार्य सुद्धा भक्तांच्या संघाची काय करतात, अभिलाषा करतात. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, रामचंद्र संघ मागे नरोत्तम दास. रामचंद्राचा संघ कोण मागत आहेत, नरोत्तम दास. म्हणून उच्च कोटीचे भक्त सुद्धा काय करत आहेत, ह्या अनुगत्याखाली राहण्याचे स्वीकार करतात, संघ मागण्याचं. कारण की ह्यामध्येच व्यक्तीचं काय केलं जातं, सुरक्षितता असते. व्यक्ती जर सुरक्षित राहायचं असेल तर अनुगत्य महत्वपूर्ण आहे. म्हणून कोणतीही सेवा करताना आपला उद्देश गुरु आणि वैष्णव हा प्रसन्नतेसाठी असला पाहिजे. म्हणून आपण तीन गोष्टी करताना भरपूर सावधानतेने केल्या पाहिजेत. एक गोष्ट म्हणजे स्त्रीचा संघ, दुसरा अग्नी, आणि गुरुचा संघ करताना सावधतेने केला पाहिजे. जर स्त्रीचा संघ निष्काळजीपणे करू तर ती स्त्री काय होणार, आपल्या जीवनामध्ये धोका बनणार आहे. दुसरं अग्नीचा संघ आपण जोपर्यंत जेवढा गरजेचा तेवढा नाही केला तर तीच अग्नी काय करणार आहे, आपल्याला भस्मसात करून टाकणार आहे. आणि गुरूंचा पण संघ आपण काय केला पाहिजे, जेवढा उपदेश श्रवण करण्यात यावा जेवढ्या जास्त जवळ जाऊ ते आपल्याला काय दिसणार आहेत, दोष दिसणार आहे. म्हणून जेवढे गरज आहे किंवा आपल्याला पोषण देतात तेवढाच आपण घेतला पाहिजे. म्हणून उदाहरण येतं, मी सध्या रामायण वाचत आहे, त्यामध्ये जनक महाराज हे कैकेयी पैकी आसक्त झाले आणि ज्या कैकेयीना इतकं प्रेम करत होते त्या कैकेयीला म्हणा माग वरदान काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे ते माग, मी तुला प्राण पण देऊन टाकतो पाहिजे तर. तर अशी ही स्त्री काय म्हणते, पूर्ण अयोध्येला काय उद्ध्वंस करते, काय मागते, भरताला राजा करा आणि काय करा रामाला वनवासामध्ये. बघा स्त्रीचा जेवढा जास्त संग करू तेवढा काय स्त्री काय करणार आहे, घातक बनणार आहे. म्हणून हे आपण शिकू शकतो, जसं अग्नी आहे गुरु पण आहे. तर मग या तीन गोष्टी आपण काय व्यवस्थित अंतर ठेवून काय केलं पाहिजे, संघ केला पाहिजे. नाहीतर काय होणार, आपली ही भक्तिमय प्रोसेस काय होणार आहे, भक्तिमय सेवेचा काय संधी निघून जाणार आहे. म्हणून आपली जर सेवेमध्ये रथ असेल तर सेवा अशी आहे की कृपा पाठोपाठ येत असते. जर व्यक्ती सेवा करत नाही तर कृपा येणार नाही. लोकांना भरपूर म्हणतात अहो तुम्ही ही सेवा करा, नाही नाही सेवा नको मला, हा भजनामध्ये सेवा करा, सेवाद्वारे हृदय शुद्धीकरण होईल. सेवेसाठी लोक उत्साह नाहीत का, सेवा नको आहे, लोक सेवेपासून लांब पळतात. तर सेवा केल्यानंतरच भगवंताची कृपा प्राप्त होते. म्हणून पाहिलं गेलं की अजून एक रामायणमध्ये उदाहरण सुंदर आहे, शबरीचं उदाहरण. शबरीचं इतकं सुंदर उदाहरण आहे, शबरीनी गुरूंची आज्ञा भेटल्यानंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन होईपर्यंत सेवा दररोज वाट बघत राहिली, दररोज रस्त्यावर फुलं हातरत राहिली. म्हणून पूर्वी एक गीत होतं भजन, तर शबरी म्हणते, शबरीचा अनुभव त्यामध्ये प्रकट केलेला आहे. तर त्यामध्ये शबरी म्हणते, मी ना जानकी राजकुमारी, मी ना शापित नारी अहिल्या, आणि मी कोण आहे, एक दीनहीन शबरी तुमची मी प्रार्थना करत आहे. सेवेची भावना ही आहे, जोपर्यंत दीनहीन भावनेमध्ये सेवेची आपण याचना करत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याकडे पाहणार नाही. म्हणून ही शबरीकडून शिकू शकतो. म्हणून सेवेची पहिला मुद्दा सांगितला, सेवेची ही शुद्ध भक्तीची सेवेची भावना जर भक्ताच्या अनुगत्याकडे राहू तर टिकवून ठेवू शकतो, पहिला मुद्दा. दुसरा आहे की सेवेची ही भावना जर टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला सेवा म्हणजे जीव की प्राण म्हणून पाहिलं पाहिजे. जीव की प्राण म्हणून नाही जर पाहिलं तर आपण काय करू, अरे आता नाही नंतर करू की सेवा. आपण काय करतो सेवेला नंतर धुडका होतो, अरे आता काय एवढी गरज, नंतर करू. तर ह्यामुळं काय होतं, जी मग ती सेवा कुणाच्या ना कुणाच्या द्वारे भगवंत करून घेतात, आपण फक्त निमित्त मात्र आहे. म्हणून आपण ही संधी आपण दवडली, जीव की प्राण म्हणून. अजून एक उदाहरण चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन येतं की दुःखी कृष्णदास हा त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनं वृंदावनमध्ये सेवेसाठी जातो, गुरूंच्या आज्ञेसाठी, आणि तो जीव गोस्वामीच्या अंडर सेवा करू लागतो. आणि जेव्हा सेवा करत असताना जीव गोस्वामी त्यांना सेवा देतात की कुंज वनामध्ये जाऊन काय करतो, झाडू मार. आणि अशा सेवा करत करत काय होतं, एक दिवस त्यांना पैंजण सापडतं, आणि पैंजण सापडल्याद्वारे काय होतं, राधाराणीची आला कृपा. मोठी स्टोरी आहे, मी शॉर्टमध्ये सांगितली. तर कृपा प्राप्त होते. म्हणून ही सेवा आहे, ही सेवा आपण किती मोठा हे म्हणत नाही, सेवा जीव की प्राण आहे, कुठलीही सेवा महत्वपूर्ण आहे. म्हणून आपण त्या भावनेतून पाहिलं पाहिजे. तिसरं आहे, सेवा करताना आपण शरीराची चिंता नाही केली पाहिजे. शरीराची जास्त चिंता होणार, माझं डोकं दुखतं सेवा करताना, अंग दुखतं, पोग दुखतं, यामुळं काय होतं, आपली कॉन्शियसनेस प्रेम भगवंतांची प्रेममय सेवा करण्याचा विसरून जातो. आपलं लक्ष काय जातं, मला लागलेला आहे चाकूनी, मला काहीतरी झालेलं आहे, आणि यामुळं काय करतो आपण सेवेकडं जास्त प्रेमामय करण्याचं सोडून देतो आणि शारीरिक चिंतन जास्त ठेवतो. ह्यामुळं काय करतो, आपली सेवेची थोडी भावना कमी होते. म्हणून उदाहरण याचं सुंदर आहे, जयानंद प्रभूंना कॅन्सर झालेला असतो तरी पण बेडवर पडलेला असा, रथयात्रेच्या वेळी ते बेडवर असताना सुद्धा मनाद्वारे ते सगळ्यांना फोनद्वारे सेवेसाठी रथ करतात. तर हे आहे आपण आपली शारीरिक स्थिती काय आहे महत्वाचं नाही, आपली सेवेची भावना किती आहे हे महत्वाचं, सेवा करण्याची भावना किती आहे. म्हणून हे उदाहरण आहे जयानंद पोहू, जेव्हा त्यांना जीवनभर पण त्यांनी सेवाच केली आणि सेवा केल्यानंतर शेवटी त्यांचा अंतीच्या वेळी येतो तेव्हा ते त्यांना कॅन्सर होतो आणि कॅन्सर झाल्यानंतर ते बेडवर असतात आणि तरी पण रथयात्रा आल्यानंतर ते पूर्ण प्राणी सेवेचे करतात. पण भक्त हा कधीही सेवेचाच विचार करतो, सेवा करून जात नाही. आणि चौथा आहे सेवा भावना टिकवण्यासाठी आपली साधना काय पाहिजे, चांगली पाहिजे. जर चांगली साधना नसेल तर आपलं काय होतं, सेवेची भावना निघून जाते. म्हणून आचार्य वर्णन करतात की दररोजची आपला नाम जप आहे तो आपण ध्यानपूर्वक 16 माळा जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता सध्या स्थितीत थोडी परिस्थिती हे झालेली आहे, थोडून सकाळचाच माझा 16 माळा एका ह्याच्यामध्ये होऊन जातो, त्यामुळे थोडंसं प्रेरणा भेटते की अरे चांगला होतो, चांगली प्रेरणा मिळते की आतून अरे थोडस मॉर्निंग पुण्यामध्ये हे हो जातं. परंतु जप मारतं काय होतो, चांगल्या भावनेमध्ये एका हेजामध्ये होऊन जातो, कंटिन्यू मध्ये होऊन जातो. आणि ह्यामध्ये काय होती, आणखी प्रेरणा मिळते, मी आणखी काय तर केलं पाहिजे. जेव्हा आपण साधना चांगल्या भावनेमध्ये करतो तेव्हा आपल्याला चांगली सेवा करण्याची भावना येते. म्हणून भगवान सांगितले की ही साधना ही चांगली केली पाहिजे. म्हणून आपल्याला मी प्रत्येक वेळा सांगतो आपले हिरो कोण आहेत, तर षड गोस्वामी आपले हिरो आहेत. कारण की आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे, कारण की चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आज्ञा दिलेली होती. काय दिलेलं होतं, कृष्ण प्रेम कृष्ण कृष्ण भक्ती कृष्ण प्रेम सेवा प्रवर्तन प्रवर्तन लुप्त तीर्थ उद्धार वैराग्य शिक्षण. हे कुणाला हे दिलेलं आहे, सनातन असे षड गोस्वामी आहेत त्यांना चैतन्य महाप्रभूंनी आज्ञा दिली. आणि ते वैराग्य लोक सुद्धा चैतन्य महाप्रभूंची आज्ञा पालन करतात. आपण जर आपल्या जीवनात कुणी वरिष्ठाने आज्ञा दिली नाही माझी साधना बाकी, जिम्मेदारी घेतल्यानंतर कृपा येते. कृपा जोपर्यंत अशी येत नाही, जिम्मेदारी घे चैतन्य महापुंची आज्ञा जाणून हे षड गोस्वामी असे मोठमोठे दिवंगत आहेत ते वृंदावनमध्ये गेले आणि त्यांनी हे सगळं मंदिरं बांधली, मॅनेजमेंट केलं आणि काय केलं आहे सगळं पूर्ण. आपण म्हणत असेल आपल्याला नको ही जिम्मेदारी, कारण की महत्वपूर्ण आहे तेव्हाच आपल्याला हे कृपा येते. म्हणून भौतिकवादी लोक काय आहेत, कर्माधिकारी आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, ज्ञानाधिकारी. कर्माधिकारी म्हणजे कर्म करण्यामध्ये निपुण आहेत. आणि दुसरं आहे की ज्ञानाधिकारी, ज्ञानी लोक आहे. काय लोक ज्ञानामध्ये निपुण आहेत आणि नेती करून ज्ञान मोठमोठं काशीमध्ये जातील, मोठमोठे व्याकरण वाचतील, द्विवेदी त्रिवेदी चौवेदी असे असतील, परंतु ते भक्तीमध्ये अरुची घेत नाहीत. का, तर आचार्य वर्णन करतात तर ते काय होतं, ते अधिकार स्वप्रयत्नावर अधिकार करत असतात. म्हणून भक्त श्रेष्ठ आहे, कारण की त्याचं पतन होत नाही. कर्माधिकाऱ्याचं सुद्धा डेंजर पतन होतं आणि ज्ञानाधिकाऱ्याचं सुद्धा डेंजर पतन होतं, परंतु भक्ताचं कधीही पतन होत नाही. म्हणून भक्ताला भगवंत रक्षण करतात. म्हणून वेदांचे तुम्ही सर्व सांगितलं भगवद्गीतेमध्ये, मला आवडला मुद्दा भगवंत हे भक्ताचं रक्षण करतात. कारण की भगवद्गीतेच्या क्लासमध्ये धन्यवाद, तर मला हा मुद्दा समजला. कारण कधीही भक्ताने भिवू नये की मी भक्तीमध्ये प्रगती करतोय माझं पतन होईल, माझी परिपूर्णता नाही झाली तर माझं काय होईल. तर महत्वपूर्ण आहे की आपण हे जाणून घेतलं पाहिजे की थोडी जरी भक्ती केली तर भगवंत आपल्याला रक्षण करणार आहेत, कधीही आपल्याला सोडून देणार नाहीत. म्हणून प्रयत्नामध्ये नाश होत नाही. म्हणून नेहा विक्रम नाश असतो प्रत्यवायन विद्येते स्वल्पमापे धर्मश त्रायतो महत्वभयात. छोट्या मोठमोठ्या ह्याच्यापासून आपलं रक्षण केलं. म्हणून महत्वाचं की भगवत सेवेमध्ये जीवांना संलग्न करण्यासाठी आपण प्रचार पण केला पाहिजे, आपण पण लागलं पाहिजे. जर आपण दुसऱ्यांना लावतो तर आपण लागत नसेल तर ब्रह्माच्या सारखं आपण मोहित जाऊन जाऊ, तर आपण सुद्धा लागलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा लावलं पाहिजे. म्हणून भगवंत इथं मत्स्य अवताराच्या रूपामध्ये येतात, कारण कशासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी. भगवंत भक्ताला ज्ञान देतात. इथं मत्स्य रूपामध्ये जेव्हा भगवंत येतात आणि आल्यानंतर भगवंत जेव्हा रात्रीच्या वेळी एक कल्पामध्ये मत्स्य अवताराचे भगवंत आणि सत्यव्रत राजा दोघांच्या मध्ये चर्चा चालू आहे रातभर एक कल्पापर्यंत, कारण की भक्त आणि भगवंत आदान प्रदान चालू आहे. काय लीला असेल ती, कृष्णलीला जसे आदान प्रदान करतात तसे मत्स्य भगवंत हे सत्यव्रत राजाशी आदान प्रदान करते शास्त्राची चर्चा. आणि त्यानंतर सत्यव्रत राजा प्रल्हादानंतर नंतर मग स्वयंभू म्हणून बनला या कल्पामध्ये श्राद्ध देव म्हणून ते प्रकट झालेला. आणि नंतर भगवंतांनीच त्यांना भगवद्गीता सांग. तर अशी ही लीला आहे. तर आजचे जे मी जो श्लोकावर बोललेलो आहे ते आचार्य सांगतात की भगवंतांना सत्यव्रत मुली गुरु या रूपाने प्रार्थना करत आहेत. हे 8 श्लोक आहेत. आजचा दुसरा श्लोक आहे. आणि ते भगवंतांना प्रार्थना की गुरु म्हणून तुम्ही काय करा माझ्या हृदयातील सेवेद्वारे माझ्या हृदयातील ग्रंथी छेदून टाका आणि सेवेची भावना जागरून. तर हा भागवतवरली ही चर्चा आहे. आज एक विशेष दिवस आहे तो म्हणजे गदाधर पंडितांचा आविर्भाव दिवस आहे. आपण त्याच्यावर थोडं 5 मिनिटं चर्चा करू. तर ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये आपण पाहतो तर पंचतत्व हे प्रकट झालेले आहेत की कृष्ण प्रेमाचं आदान प्रदान स्वतः घेऊन भांडार आलेले आहेत आणि स्वतः आनंद घेतात आणि दुसऱ्यांना आनंद प्रदान करतात असं हे पंचतत्व आहे. त्यामधलं आजचं एक आहे गदाधर पंडित हे राधारानीचं अवतरण आहे. तर वर्णन येतं की गौर गणेश दीपिकामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव आहे श्री माधव मिश्रा, आईचं नाव आहे रत्नावती देवी. ती सच्ची देवीला बहीण म्हणून मानत होते आणि जवळ त्यांच्या घराजवळच असं गदाधर पंडितांचं घर होतं. आणि दररोज रत्नावली ही सची माताकडे जायची आदान प्रदान करायचे. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभू प्रकट झाले त्यानंतर काहीच दिवसामध्ये गदाधर सुद्धा प्रकट झाले. आणि लहानपणी निमाई आणि गदाधर हे एकत्र खेळायचे, कधी चैतन्य महाप्रभूंच्या घरी कधी गदाधरांच्या घरी, असे दोघंही खेळायचे. आणि मग काही दिवसामध्ये गदाधर पंडित हे पहिल्यापासून गदाधर पंडितांचं हे नम्र भावना शांत आणि वैराग्य वृत्ती होते. आणि लहानपणी एक वैष्णवांचं आचरण होतं परंतु निमाईचं एवढं वैष्णव आचरण नव्हतं. निमाई एक तार्किक मोठे पंडित आणि म्हणून कधी कधी गदाधर पंडित त्यांना संग थोडं लांब आहे परंतु निमाई कधीही गदाधरला सोडत नसायचे. आणि मग एकदा नवदीपमध्ये ईश्वरपुरी येतात आणि ईश्वरपुरी आल्यानंतर ईश्वरपुरी कृष्ण कथा लीलामृताचा ग्रंथाजवर चर्चा करत असतात तेव्हा गदाधर तिथे उपस्थित असतात. आणि गदाधर हे ईश्वरपुरीच्याकडून कृष्ण कथा ईश्वरपुरीकडून ऐकतात. आणि मग थोडे दिवस गेल्यानंतर सर्व जण ज्या शाळेमध्ये निमाई जात असतात त्या शाळेमध्ये गदाधर पंडित सुद्धा शिकण्यासाठी जातात. आणि मग निमाई हा थोड्या खोड्या काढायचा परंतु गदाधर हा शांत आणि त्यागी वृत्तीचा होता. आणि मग गदाधर एक दिवस मुकुंदला भेटतो, मुकुंद दत्तांना भेटतो आणि मुकुंद म्हणतो की आपल्या नवदीपमध्ये एक भक्त आलेले आहेत आणि त्या भक्तांचं नाव आहे कत्तग्राम मधून एक भक्त आलेले असतात पुंडरीक विद्यानिधी म्हणून. आणि मुकुंद म्हणतो आपण काय करू त्यांचा संघ घेण्यासाठी जाऊ. आणि संघ घेण्यासाठी जाऊ म्हणून मग गदाधर आणि मुकुंद जातात. आणि जेव्हा जातात गेल्यानंतर पाहतात तर काय पुंडरीक विद्यानिधीच जर पाहिलं गेलं तर भरजर शेला पहिलेला असतो, एकदम सगळी वस्त्र चांगले असतात आणि तोंडामध्ये तांबूल असतं आणि पिगदाणी असते. आणि हे पाहिल्यानंतर गदाधर पंडित अरे हे कसले काय वैष्णव, थोडा मोह निर्माण होतो म्हणजे थोडस भ्रम निर्माण होतो. आणि हे झाल्यानंतर लगेच मुकुंदाला समजते की गदाधर पंडितांच्या मनामध्ये थोडासा भ्रम निर्माण झालेला. आणि त्याच वेळी मुकुंद दत्त एक भागवत मधला श्लोक गाता तिथे अहो बकियम स्तन काल कुटम जगांसे हा श्लोक जेव्हा गातात तेव्हा पुंडरीक विद्यानिंती हे भावविवर होतात आणि कृष्ण कृष्ण म्हणून काय होतात भावावरून लोळू लागतात. आणि त्यावेळी गदाधर पंडित अरे हे किती मोठे उच्च कोटीचे वैष्णव आहेत. आणि मग त्याच्या त्यांच्या चरणी नमन करतात आणि म्हणतात मी तुमच्या प्रती अपराध केलेला आहे, आता मला काय करा तुम्ही काय करा क्षमा करा आणि मला गुरु मंत्र द्या आणि किंवा दीक्षा द्या. आणि मग गदाधर पंडितांची दीक्षा ही पुंडरीक विद्यानंदीकडून होते. आणि मग परत नेहमीप्रमाणे असं चालत असतं. आणि मग चैतन्य महापौर गदाधर पंडितांना म्हणतात की मी पण एक दिवस असा वैष्णव बनणार आहे. पहा, शिवजी ब्रह्मादेव सुद्धा काय करणार आहेत, माझ्या चरणाशी येऊन नतमस्तक करणार आहेत. आणि मग काहीच काळामध्ये हे निमाई गयेला जातात, पुत्र म्हणजे पितृ दान जगन्नाथ मिश्रांचं पिंड दान करण्यासाठी. आणि तिथं गेल्यानंतर ईश्वरपुरींची भेट होते आणि मग तिथं दीक्षा होते. आणि दीक्षा घेतल्यानंतर चैतन्य निमाई हे कृष्णप्रेमामध्ये तल्लीन होतात. जसं तिथून येतात आणि नगर संकीर्तन चालू करतात आणि मग त्यामध्ये गदाधर पंडित नित्यानंद पो अद्वैत आचार्य सेवा हे पूर्ण कीर्तनामध्ये मग्न राहतात. आणि यामध्ये एक दिवशी काय होतं, निमाई हा गदाधरला विचारतो हा बालक कुठं आहे कृष्ण पिवळे वस्त्र परिधान केलेला मोर मुकुट. तर भगवान गदाधर म्हणतात की तुमच्या हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये आहे म्हणल्यानंतर निमाई काय करतो, हृदयाला फाडण्याचा प्रयत्न करतो, ओरबुड लागतो. आणि जेव्हा सच्ची माता म्हणते अरे हे काय करतात निमाई, आणि काय करतात गदाधर पंडित त्यांना रोखतात, अरे थांब असं करू नकोस, आणि मग त्यांना रोखतात. आणि मग जेव्हा सच्ची माता पाहते की निमाई हा इतक्या भावीवर त्यांना मी ऐकून हे होत नाही, तर गदाधरच त्याला समजू शकतो. म्हणून सच्ची माता म्हणते गदाधरला तू सदैव निमाईच्या सोबत राहा. आणि मग अशा ह्या लीला दररोज नगर संकीर्तनाच्या किंवा दररोज कृष्णकथाच्या चालू असतात. एक दिवशी शुक्लांबर ब्रह्मचार्यांच्या घरी निमाई कृष्णकथा करत असतात. आणि कृष्णकथा करत असताना सर्व लोक बसलेले असतात. बसल्यानंतर आतमध्ये एका खोलीमध्ये गदाधर पंडित बसलेले असतात आणि बाहेर कृष्णकथा कृष्णकलांबर ब्रह्मचार्याच्या घरी चालू असते. आणि नंतर इतकी कृष्णकथा सगळी ओतप्रोत चालली असते आणि आतमध्ये गदाधर इतका रडू लागतो, इतका रडू हुमस हुमस रडू लागतं. आणि जेव्हा चैतन्य महापौर को रडत आहे, तर शुक्लांबर ब्रह्मचारी तुमचीच राधाराणी म्हणजे गदाधर रडत आहे असं म्हणतो. तर सांगण्याचा उद्देश की कारण की ही लीला भगवंत ऐकताना राधाराणी आस्वादन करत आहे. आणि मग काहीच काळानंतर चैतन्य निमाई हे संन्यास घेतात आणि जगन्नाथपुरीमध्ये नीलाचलमध्ये प्रस्थान करतात. आणि या ही वार्ता समजल्यानंतर गदाधर पंडित सुद्धा क्षेत्र संन्यास घेतात आणि टोटा गोपीनाथांची सेवा करण्यामध्ये संलग्न होतात. आणि तिथं भगवंतांची टोटा गोपीनाथची सेवा करत असतात. आणि एक दिवस चैतन्य महापौर भक्तांना विचारतात की मला काय जायचं आहे, वृंदावनला जायचं आहे. पहिल्यांदा दक्षिण भारतात जातानंतर म्हणतात की दक्षिण भारतात आल्यानंतर चैतन्य महापौर म्हणतात की मला वृंदावनला जायचं आहे. आणि मग गदाधर पंडित त्यांच्या पाठीमागे लागतात, मी पण येणार आहे तुमच्यासोबत. चैतन्य महापौर तर नाही का, तू क्षेत्र संन्यास घेतलेला आहेस, तू येऊ नकोस. म्हणून परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की चैतन्य महापौर त्यावेळी वृंदावनला जाऊ नाही शकले. का, गदाधर पंडिताचा अपराध केला त्यामुळे. म्हणून कधी धामात जाण्यासाठी कुठल्याही वैष्णवाचा अपराध करू, धाम हे बाह्य इंद्रियाने दिसत नाही, अपराध केला तर आपल्याला धामामध्ये जाऊन सुद्धा आपण धामाचं दर्शन नाही महाराज म्हणतात. तर सुंदर आहे मुद्दा आहे. आणि मग नंतर त्यानंतर मग चैतन्य महापौर का वृंदावनला, नंतर मग वृंदावनला जातात. आणि मग गदाधर पंडित जगन्नाथपुरीमध्ये राहत असताना चैतन्य महापौर दररोज त्यांच्याकडून जातात आणि भागवतवर चर्चा ऐकतात, ध्रुव महाराज किंवा प्रल्हाद महाराजच्या स्टोरी ऐकतात. आणि हे इतकं ओळखप्रा दररोज ऐकत असतात आणि दोघांच्या प्रेमासून ते भागवत सुद्धा भिजून जात. म्हणून चैतन्य महापौर म्हणतात की भागवत जर ऐकायचं असेल तर व्यक्ती भागवताकडून जर भागवत ऐकलं तर आपल्याला रुची प्राप्त होणार आहे. जर आपल्याला रुची खरंच ऐकायची असेल तर व्यक्ती भागवताकडून, जर ज्यांनी रुची त्यामध्ये प्राप्त केले त्याच्याकडून ऐकलं तर भागवतामध्ये रुची येते. म्हणून मी विचार केला की रामायण मी ऐकलं नाही, रामचंद्र त्याकडून मी ऐकून श्रवण करतो. कारण की थोडंसं रामायणचं पण पठन होतं आणि माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा एकदा तरी मी रामायण ऐकून घेईन. तर ह्यामुळे मी भजन रामकडून मी रामायण ऐकत आहे सध्या. आणि तर अशा या गदाधर पंडिताच्या लीला आहेत. आणि वृद्धपकाळामध्ये गदाधर पंडित जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये रत असतात त्यांना वाकून सेवा करत असतात, आपल्यासाठी एक प्रेरणादायक आहे. वृद्धपक आपण म्हणतो की आपण 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली सेवेपासून, आपण आता सेवा कमी द्या आपल्याला असं म्हणतो. परंतु गदाधर पंडित वृद्धपकाळापर्यंत सुद्धा राधा टोटा गोपीनाथची सेवा करायची. तर त्यांना वाकता वाकून सेवा करायची. आणि भगवान पाहतात की अरे गदाधराला उठता येत नाही, म्हणून काय करतात भगवान खाली बसतात. भगवंत गदाधराची सेवा स्वीकारण्यासाठी आज सुद्धा भगवंत टोटा गोपीनाथ हे भगवंत खाली बसलेले आहेत. म्हणून भगवंत हे भक्ताची सेवा भावना पाहतात. म्हणून सेवा भावना ही महत्वपूर्ण आहे. म्हणून आज आपण गदाधर पंडितांच्याकडे प्रार्थना केली पाहिजे की माझ्या पण हृदयामध्ये मरेपर्यंत ही सेवेची भावना जिवंत राहून दे. सेवा जिथं सेवा नाही तिथं काय आहे निष्क्रियता आहे. मग लोक काय करतात निष्क्रिय नको सेवा म्हणतात. निष्क्रियता नाही, आध्यात्मिक जीवन म्हणजे काय सक्रियता आहे. सदैव सक्रिय असला पाहिजे. तर ही आपण प्रार्थना करू की माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये ही सेवा भावना सदैव जिवंतपणे राहून दे. गदाधर पंडित की, सील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद भागवतम की, अनंत कोटी वैष्णववृंदी. कुणाला प्रश्न टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता.